नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविता क्रमांक 6 टपटप पडती अभ्यासणार आहोत. या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर. पारिजातक किंवा प्राजक्ताचे फूल इतके नाजूक असते की आपल्या हळूवार स्पर्शानेही कोमेजून जाते. उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणूनच कदाचित ते रात्री उमलते. ही फुले आकाशात असंख्य प्रकट झालेल्या तारकांसारखी भासतात. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ असलेला निसर्गाचा हा नाजूक आविष्कार. मोकळ्या कुरणावरती टवटवीत असणाऱ्या प्राजक्ताच्या झाडाची पडणारी फुले. या फुलांचा रस, सुगंध, ताजेपणा आणि सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद कवीने या कवितेतून व्यक्त केला आहे. सूर्यप्रकाशाच्या छायेखाली मध्येच वेगाने येणारा वारा, डुलणारे गवत, फुले या सर्व वातावरणामुळे आनंदित होऊन मुले गाणे गात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचे व्हिडिओज मी तुम्हाला पाठवले आहेत, ते व्यवस्थित अभ्यासा. त्याचप्रमाणे टेस्ट पण तुम्ही सॉल्व करायची आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.